नमस्कार. गोष्टीचं नाव आहे चिंता नावाची वैरीण. लेखक आहेत डॉक्टर कैलास दौंड. एक लोककथा आहे. एका गावातला एक युवक गावाच्या वेशीमध्ये विनाकारण बसला होता. तारुण्यामुळे त्याच्या अंगात भरपूर ताकद होती. तसा तो चांगला मल्लसुद्धा होता. पूर्वी नगर राज्य होती. तिथला राजा हत्तीवर बसून गावाभोवती चक्कर मारण्यासाठी निघाला. राजाचा हत्ती वेशीतून पुढे जाऊ लागला तेव्हा या वेशीत बसलेल्या तरुणाच्या मनात आलं की आपण या हत्तीच्या शेपटाला धरून मागे खेचूया. त्याबरोबर त्यांनी आपल्या जागेवरून आपला एक पाय वेशीच्या भिंतीला लावला आणि दोन्ही हातांनी हत्तीच्या शेपटीला धरून पूर्ण ताकदीनिशी त्याला मागे ओढलं. हत्तीने पुढं जाण्यासाठी ताकद लावली पण त्याला काही ते पुढे जाणं शक्य होईना. माहुताने हाकारून सुद्धा हत्ती पुढे का जात नाही म्हणून राजाने विचारला. तर सोबतच्या लोकांनी सांगितलं ह्या तरुणाने हत्ती शेपटाला धरून मागे ओढलाय. आपल्या राज्यामध्ये इतका ताकदवान तरुण आहे हे राजाला कळलं पण ही ताकद का आहे हे देखील त्याला कळलं. खरं तर अशा ताकदीचं प्रदर्शन करणाऱ्या राज्यातल्या तरुणाला राजांनी प्रोत्साहन म्हणून काहीतरी बक्षीस देणं गरजेचं होतं. राजाला सुद्धा याची कल्पना होती. राजा हत्तीवरून खाली उतरला, त्या तरुणाच्या पाठीवर हात फिरवला आणि सांगितलं, आजपासून बरोबर एक वर्षांनी मी पुन्हा नगर प्रदक्षिणा करण्यासाठी इथूनच बाहेर पडणार आहे. त्यावेळेला जर तू हत्तीला असं शेपटीला धरून मागे ओढण्यात यशस्वी झालास तर तू मागशील तेवढं बक्षीस तुला देण्यात येईल. हे ऐकल्यावर तिथे असलेल्या प्रत्येकाला आनंद झाला. अपवाद होता तो म्हणजे फक्त त्या तरुणाचा, कारण आता त्या तरुणाच्या मनात चिंता निर्माण झाली होती. आत्ता आपण हे काम केलंय खरं पण ते एक वर्षाने करू शकू की नाही असं त्याला काळजी वाटायला लागली. त्याच्यामुळे इतर प्राण्यांच्या शेपटीला धरून त्यांना थांबवण्याचा सराव करण्याऐवजी आपल्याला हे काम शक्य होईल का नाही होणार याबद्दल तो चिंता करायला लागला. आपण जर हे काम करू शकलो नाही तर आपला अपमान होईल, लोक आपल्याला नावं ठेवतील, कदाचित राजा शिक्षाही करेल. ह्या चिंतेने त्याला झोप येईना. त्याचा परिणाम झाला त्याच्या तब्येतीवर. त्याला आला अशक्तपणा. पूर्वी त्याच्या मनामध्ये कोणत्याही गोष्टीची चिंता नव्हती. खाणं पिणं भटकणं आणि शरीर कमावणं एवढंच त्याचं काम होतं. आता हे सगळं मिळत असून सुद्धा त्याच्यामध्ये पूर्वीसारखा उत्साह आणि चैतन्यच राहिलं नाही. एक वर्षानंतर जेव्हा राजा हत्तीवर बसून त्या वेशीतून जायला लागला तेव्हा तरुणाने वेशीच्या एका भिंतीला पाय लावून दोन्ही हातांनी हत्तीचे शेपूट पकडून जोर लावून खेचायचा प्रयत्न केला. पण हत्तीने त्याच्या शेपटाला धरून असलेल्या तरुणालासुद्धा स्वतःसोबत दूरवर फरफटत नेलं. त्यामुळे राजा आणि त्याच्यासोबत असलेले सर्व लोक जोर जोरात हसू लागले. त्या तरुणाच्या चेहऱ्यावर अपमानित झाल्याचे भाव दिसायला लागले. राजा उतरला आणि त्यांनी लोकांना सांगितलं, याच तरुणांनी एका वर्षापूर्वी आत्मविश्वासाने ताकदीने आणि एकाग्रतेने या हत्तीच्या शेपटाला धरून जागेवर थांबवलं होतं. कारण त्यावेळी त्याच्या मनात कसलीच चिंता नव्हती. पण बघा बरं, हेच काम एका वर्षानंतर त्याला करायचं आहे असं सांगितलं तेव्हा त्याच्या मनात चिंता आणि धाक निर्माण झाला म्हणून त्याची शारीरिक आणि मानसिक हानी झाली आणि त्याची परिणती आजच्या घटनेमध्ये म्हणजे हत्तीने त्याला फरफटत नेण्यामध्ये झाली. चिंता हा असा शब्द आहे तो उच्चारताच तणाव निर्माण होतो. चिंता करू नये तर चिंतन करावं असं अनेक मोठी माणसं सांगत असतात. मात्र जो तो आपापल्या स्वभावाप्रमाणे वाट्याला येणाऱ्या संघर्षाप्रमाणे घडणाऱ्या संभाव्य परिणामांच्या धाकाने चिंता करत राहतो, जो चिंता करतो त्याचं मन एकाग्र होत नाही, पूर्ण क्षमतेने कुठल्याच कामात लक्ष लागत नाही आणि शारीरिक आणि मानसिक हानी होते आणि त्याच्यामुळे कामसुद्धा होत नाही. त्याच्यामुळे चिंतेला कुरवाळत बसण्यापेक्षा कार्याची दिशा ठरवून कामाला लागून प्रसन्नता मिळवावी हेच ह्या लोककथेचं इंगित आहे. धन्यवाद.